कथा एका शिक्षण तपस्वीची. कैलासवासी विनायक विश्वनाथ पिंडसे यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे पैलू उलगडलेले आहेत ते आपण आता पाहतो आहोत. आपण पाहतो आहोत अप्पा पिंडसे यांनी लिहिलेलं स्वामी विवेकानंदांचं चरित्र, राष्ट्रद्रष्टे विवेकानंद. आज विवेकानंदांचं नाव माहीत नाही असा शिक्षित भारतीय भेटणं कठीण. परंतु 1950 सुमारापर्यंत स्वामीजी भारतीयांच्या तितकेसे स्मरणात नव्हते असं म्हणावं लागेल. अप्पा पिंडसे यांच्या राष्ट्रद्रष्टे विवेकानंद या पुस्तकाने प्रथम महाराष्ट्राला स्वामीजींचं विलक्षण प्रेरक दर्शन झालं. त्यानंतर विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी संकलित केलेल्या स्वामीजींच्या विचार संकलनामुळे आणि अतिपरिश्रमाने आणि कल्पकतेने उभारलेल्या विवेकानंद स्मारकामुळे स्वामीजींची प्रेरणा भारतीयांच्या हृदयात नव्याने उचंबळू लागली. अप्पांना स्वामीजी कसे दिसले हे आपण त्यांच्या शब्दातच पाहूया. संपूर्ण भारतवर्षाबद्दल अप्पा म्हणतायत, तो विशाल पुरुष स्वस्थ पडला होता. त्याचे डोळे उघडे होते पण तो जागा नव्हता. त्याला दिसत होतं पण काय चाललं आहे ते कळत नव्हतं. त्याच्या दुगदुगी होती पण जीवनाचं अस्तित्व दर्शवणारी चेतना नव्हती. श्रांत, क्लांत, भ्रांत असा तो वंचित होऊन एखाद्या थंडगार गोळ्यासारखा शांत पडला होता. अनेक आप्तेष्ट पुत्रपौत्र त्याला जागा करण्याचा प्रयत्न करीत होते. मंत्रपाशाने बद्ध होऊन पडलेल्या त्या पुरुषाला पाशातून मुक्त करण्यासाठी पाश्चात्य विद्यालंकाराने विभूषित असे काही विद्वानही तेथे होते. त्यांनी पाश्चात्य मंत्रविद्येतील मंत्र म्हटले पण उपयोग होईना. याला समूह अवस्था आली आहे हे जाणून सुधारलेल्या जगातील सुधारणांचे कल्प जाणणारे वैद्यभूषण देखील तेथे उपस्थित होते. त्यांनी सुधारणांचा प्रयोग केला पण मोहावस्था जाईना. थंडगार गोळ्यासारखा पडलेला तो पुरुष थंडगार होता. तो उठे ना की बसे ना, हाले ना की बोले ना. कोणी कोणी अगदी निराश झाले. ते म्हणू लागले, अरे या शरीराला मुंग्या लागल्या आहेत, आता याचा नाद सोडून द्या. दूर कोपऱ्यात एक संन्यासी बसला होता. त्याला हे दृश्य पाहावे ना. त्याला मनोमन वाटत होतं, अरे हा पुरुष वृद्ध नाही, जर्जर नाही, क्षीण गात्र नाही, मृत्यूच्या दारात टेकलेला नाही. हा तरुण आहे, हा सामर्थ्ययुक्त आहे, प्रतिभा संपन्न आहे, पण विमोहित आहे. याला मूर्छा आली आहे. त्यातून हा उठून बसेल तर सारी संकटं पळून जातील आणि नाहीतर गिधाड डोळे फोडण्यासाठी टपलेलीच आहेत. माझ्या प्रयत्नाला कशावरून यश येणार नाही का? नाही येणार, येणारच. असं पुटपुटत तो संन्यासी जागेवरून उठला. त्या पसरलेल्या देहयष्टीचं त्यानं पायापासून डोक्यापर्यंत अतिसूक्ष्म अवलोकन केलं. पायापाशी बसून खूप विचार केला. कोणती वनस्पती याला हुंगवावी, कोणता लेप डोक्यावर घालावा, कोणतं रसायन याच्या पोटात द्यावं, किती प्रकारे त्यांनी विचार केला पण सुचेना. खूप उपाय करून झाले होते, आता नवीन कोणता उपाय शोधायचा? संन्याशाला सुचेना. मनात तो हळहळला, तडफडला, स्वतःवरच सरफडला. या पुण्यपुरुषाला मी जागृत करू शकलो नाही तर माझा जन्म व्यर्थ, असं त्याला वाटू लागलं. मनाची तगमग पराकोटीला गेली तेव्हा कोणीस कानाशी येऊन गुणगुणलं, साता समुद्रापलीकडे जाऊन जो तपश्चर्या करील त्याला उपाय सापडेल. हा संन्यासी साता समुद्रांपलीकडे गेला. तेथे त्यानं उग्र तप आचरलं. कामिनी आणि कांचन यांच्या नंदनवनात वास करूनही त्यानं निर्लेप संन्यास धर्माचं आचरण स्वतः केलं आणि दुसऱ्यांकडून करवलं. जडतेच्या समुद्रात उभं राहून त्यानं अध्यात्माचा जय जयकार केला. अति उग्र तप त्यानं आचरलं. अखेर साक्षात्कार झाला. जगदंबेनं दर्शन देऊन म्हटलं, अरे वत्सा, या विशाल पुरुषाला जाग करण्याचा उपाय अगदी सोपा आहे. या पुरुषाला त्याच्या स्वतःच्याच नावाने हाकमारली पाहिजे. पूर्वसंस्कारातून दृढमूल झालेल्या अशा नावाने त्याला हाकमारलीस तर तो उठेल. संन्याशाला आनंद वाटला. तो विचार करू लागला की या पुण्य पुरुषाला कोणत्या नावानं संबोधावं. त्याच्या शरीरावरच्या तांबूस हुरमुजी वस्त्रावर त्याचं नाव आहे की त्याच्या खाली जाऊन पाहिलं पाहिजे. पण बाह्य रंगाचा नावाशी काय संबंध. जे नाव आहे ते त्या चैतन्य स्वरूप आत्म्याचं नाव आहे. शरीराचा जो स्वामी सर्वतंत्र स्वतंत्र असा जो आत्मा त्यालाच हाक मारली पाहिजे. पण असा हा कोण, याचं नाव काय? विचार करता करता संन्याशाला स्फुरलं. साता समुद्रांपलीकडे दूरच्या स्थानावर जाऊन तो उभा राहिला आणि त्याने हाक मारली, हे भारता उठ, हे हिंदुस्थाना उठ. अद्वैतावर उभारलेली संस्कृती हाच ज्याचा चिरंतन आत्मा आहे, अशा हे भारत राष्ट्रा तू उठ. समुद्रापलीकडची इतक्या दुरून आलेली ती हाक त्या विशाल पुरुषाच्या आत्म्याला स्पर्श करू शकली. त्याची जाणीव परत आली. कोण हा मला हाक मारतो आहे असं मनात येऊन त्याने मान वळवून पाहिलं तर वादळाच्या लोटांमध्ये चारी दिशा धुंद झालेल्या असताना संन्यास पराक्रम आणि सेवा हा ध्येय मंत्र ज्यावर अलिखितपणे कोरलेला आहे असा भगवद्ध्वज घेऊन हा संन्यासी निर्भयपणे ताठच्या ताठ उभा होता आणि तेथून हाक घालीत होता, हे भारतवर्षा उठ, हे हिंदुस्थाना उठ. त्या पुण्य पुरुषाच्या अंगातून चैतन्याची लहर खेळली. तो जागा झाला आणि आत्मसामर्थ्याने उभा राहिला. राष्ट्रपुरुषाला हाक घालणारा, हिंदू धर्माचा जय जयकार पंचखंडात घुमवणारा हा हिंदुस्थानचा सुपुत्र म्हणजे स्वामी विवेकानंद. आप्पांना ते कसे कसे दिसले हे यापुढील काही भागात आपण पाहूया.